गुणात किती जोर आहे हे समक्ष पाहू दे, काय होईल ते आज होऊन जाऊ दे। हा सामना आज रंगात येऊ दे, आणि ह्या कव्वालीची मजा ह्या रसिकांना घेऊ दे। म्हणून म्हणायचं आहे हे चलो खोटं मी काही सांगत नाही, खोटं मी काही सांगत नाही, मनात बसली आहे ना माझ्या मनात बसली आहे ना, नीट सरकून बघतो निरखून ही 2000 महिना, नीट सरकून बघतो निरखून ही 2000 महिना,
नीट सरकून बघतो निरखून ही 2000 महिना, नीट सरकून बघतो निरखून ही 2000 महिना।
ये पब्लिक है कलाकार को बढ़ाती है, ऊपर चढ़ाती है और एक रात में स्टार बनाती है। अरे इससे ना कभी उलझना वैशाली, क्योंकि ये अच्छे अच्छे को नीचे गिराती है।
नीट सरकून बक्को निरकून ही 2000 महिना, नीट सरकून बक्को निरकून ही 2000 महिना,
नीट सरकून बक्को निरकून ही 2000 महिना, नीट सरकून बक्को निरकून ही 2000 महिना।
लक्ष द्या बांधवांनो आणि भगिनींनो, आताच महाराष्ट्राचे ख्यातनाम लाडके गायक प्रल्हाद शिंदे यांनी गीत सादर केलं नीट सरकून बघतो निरकून ही 2000 महिना। मला हे समजलं नाही 2000 रुपयाची महिना की 2000 सालची ही महिना, हेच माझ्या काही लक्षात आलं नाही, तेव्हा मी आपल्या समोर गीत सादर करीत आहे, लक्ष असावं। सालची महिना म्हटल्याबद्दल मी आपल्या समोर शेर ऐकवित आहे, लक्ष असावं इसलिए कहना चाहती हूं। ये कंगाल पति देखो टाइम पास करने आया है, ये कंगाल पति देखो टाइम पास करने आया है, जेब में नहीं माल और ये 2000 में मैना खरीदने आया है।
पक पक कर तो सी ऐकलं वैशाली बाई काय काय म्हणून गेली बेवडा आणि वगैरे काय 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 म्हणून ह्या बाईला काय म्हणायचंय वैशाली गीत कसं पाहिजे आणि शेर कसा पाहिजे ह्या गोऱ्या गोऱ्या ओठावर दिसताच लाली ह्या गोऱ्या गोऱ्या ओठावर दिसताच लाली ह्या काळ्या मैनेला बघून मला पोपटाची आठवण झाली क्योंकि ओ झूले में झुलता है क्योंकि हे वैशाली इकडे काय बघतीस इकडे बघ इकडे बघ झूले में झुलता है पिंजरे में खेलता है लेकिन बड़ा मजा आता है जब ये तोता बोलता है वैशाली गीताच्या शब्दा शब्दाकडे लक्ष दे पिंजऱ्यात काही करमत नाही
पिंजऱ्यात काही करमत नाही
पिंजऱ्यात काही करमत नाही उडायला बघतोय झटपट हा उडायला बघतोय झटपट आग बाई बघून घे माझा पोपट आग बाई बघून घे माझा पोपट ए वैशाली लक्ष दे इकडं मिठू मिठू बोलतो पण लई तापट आहे हिरव्या गार निसर्गात त्याची लई वाट आहे पिंजऱ्यात बोट घालू नको चावल खूप चावट आहे कारण हा गाजलेला मानवेल गायकवाडांचा पोपट आहे आग बाई हा बघून घे माझा पोपट आग बाई हा बघून घे माझा पोपट
आग बाई बघून घे आमचा पोपट आग बाई बघून घे आमचा पोपट
कारण का पिंजऱ्यात काही करमत नाही उडायला बघतोय झटपट हा उडायला बघतोय झटपट आग बाई बघून घे माझा पोपट आग बाई बघून घे माझा
पोपट
बंधू आणि भगिनींनो आपण आताच दिनकर शिंदे यांनी गायलेलं गीत ऐकलं बघून घे माझा पोपट अरे काय तुझा पोपट बघायचाय काय तुझं गाणं मी जे गीत आता आपल्या समोर सादर करीत आहे या गीताचं उत्तर पण या अगोदर प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं एक गाणं होत तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली काय पोपट 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 लावलाय आपल्या समोर मी गीत सादर करीत आहे लक्ष असावं
पिंजरा, मग तुझा पिंजरा पिंजरा रिकामा राहील, मग तुझा पिंजरा पिंजरा रिकामा राहील,
मग तुझा पिंजरा पिंजरा रिकामा राहील, मग तुझा पिंजरा पिंजरा रिकामा राहील।
हुस्न की मैं रानी हूँ ये दुनिया दीवानी है, हुस्न की मैं रानी हूँ दुनिया दीवानी है, होश उड़ जाए जमाने के ऐसी जवानी है, सोच कर कदम आगे बढ़ाना है दुनिया क्योंकि मेरा नाम वैशाली है। प्रल्हाद शिंदे उपस्थित आहेत, काय प्रल्हाद शिंदे कसं काय तुमचंच गाणं आहे, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, आणि म्हणून म्हणत आहे मग तुझा पिंजरा पिंजरा रिका मराही, मग तुझा पिंजरा पिंजरा रिका मराही,
मग तुझा पिंजरा पिंजरा रिका मराही, मग तुझा पिंजरा पिंजरा रिका मराही।
पोपटाचा काही भरवसा नाही, पोपटाचा काही भरवसा नाही, कधीतरी उडून जाईल तो, कधीतरी उडून जाईल, मग तुझा पिंजरा पिंजरा रिका मराही।